इयोब अध्याय 9. मग इयोब उत्तर देऊन म्हणाला, तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल? मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारू शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल? तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकास ते कळत देखील नाही. तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो. तोच तो देव आहे जो सूर्याला उगू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपून ठेवतो. त्याने एकट्याने आकाश निर्माण केले, तो सागराच्या लाटावर चालतो. देवाने सप्तर्षी मृगरीश व कृतिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले. तोच देव आहे ज्याने आश्चर्यकारक अनाकालनीय गोष्टी निर्मिल्या. खरोखर देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही. पहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही. देवाने जरी काही घेतले तरी त्यास कुणी अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस असे त्यास कुणी विचारू शकत नाही. देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीस सुद्धा त्यास घाबरतात. म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही. मी निष्पन्न आहे पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करू शकतो. मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती. तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठविल आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल. तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही म्हणून तो मला अधिक कष्ट देईल. कोण शक्तिमान आहे? जर आपण बोलतो तर देव सर्व शक्तिमान आहे, आणि जर आपण न्यायाविषयी बोलतो तर त्यास न्यायालय कोणी आणू शकेल काय? मी धर्मी जरी असलो माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणित करते. मी निष्पाप आहे पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो. मी स्वतःशीच म्हणतो सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. दैवच सगळ्यांचे जीवन संपवतो. काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का? जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो. जर नाही तर तो कोण आहे जो असे करतो? माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात. त्यामध्ये कुठेही सुख दिसत नाही. लवाळ्याची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात. मी जरी म्हणालो की माझे दुःख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही आणि आनंदी होईन. मला माझ्या दुःखाचे भय वाटायला हवे कारण मला माहीत आहे निर्दोष गणणार नाहीस. मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे, मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले तरी देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वतःचे कपडे देखील माझा तिरस्कार करतील. देव माझ्यासारखा मनुष्य नाही म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही. आमच्यात कुणी असा न्यायाधीश नाही जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल. देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कुणी न्यायाधीश नाही. त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कुणी नाही. असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन, परंतु आता मात्र मी तसे करू शकत नाही.